नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या 22,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं आज 15 दिवसांची कोठडी आणि 25,000 दंड ठोठावलाय. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटात घोटाळा झाल्याचं विधान राऊत यांनी केलं होतं, त्यामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. देशातली 50 हून अधिक औषधं दर्जेदार नसल्याचा अहवाल CDSCO अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, सातारा आणि धुळे या जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागानं उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मकाव खुला बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज भारताच्या किदांबी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा 21-13, 21-18 असा पराभव केला. महिला दुहेरीत गायत्री कोबीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लिन ची हचून आणि तेंग चुनसून यांचा 22-20, 21-11 असा पराभव केला. महिला एकेरीत मात्र तस्नीम मिरला जपानच्या तोमोका मियाझाकीकडून 17-21, 21-13, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 666 अंकांची वाढ झाली आणि तो 85,836 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 212 अंकांची वाढ नोंदवत 26,216 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.